नमस्कार, मी सतीश खाडे आपल्यासाठी घेऊन आला आहे निसर्गातील काही खास गमती आणि किस्से, निसर्गाची नवलाई या पॉडकास्टच्या माध्यमातून। नमस्कार, आज क्या ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत जलचर प्राण्यांविषयी। त्यातही जलचर मध्ये जास्त संख्या माशांची आहे। माशांच्या बाबतीतल्या बऱ्याचशा नवलाईच्या गोष्टी आपण आज बघणार आहोत। तर जॉ फिश, जबडा उघडलेला फिश किंवा मासा तुम्ही डिस्कवरीवर किंवा बऱ्याच वेळा याच्यामध्ये सुद्धा पाहिलेला असेल, अनेक चित्रपट इंग्लिश चित्रपटांमध्ये किंवा आपल्या इंग्लिश चित्रपट किंवा ॲक्वेरियम मध्ये सुद्धा पाहिला असेल। ह्या जॉ फिशचं वैशिष्ट्य काय की हा एकमेव मासा असा आहे की जो तोंडामध्ये आप मासे अंडी घालतात आणि तोंडामध्ये अंडी उभवतात आणि पिल्लं ह्या माशाच्या तोंडातच बाहेर पडतात। जॉ फिश हा एकमेव अनुभव आहे जगातला, सृष्टीतला, की जो प्राणी आपल्या तोंडामध्ये आपली अंडी उभवतो आणि पिलं बाहेर काढतो, जॉ फिश। आणखी माशांचे आणखीन एक गंमत तुम्ही पाहिली असेल ॲक्वेरियममध्ये किंवा असंच डिस्कवरीमध्ये पण, मासे असे मोठ्या झुंडीने असतात आणि झरकन ते दुसऱ्या दिशेला कुठेतरी गेलेले असतात। म्हणजे तर हे काय ग्रुपने राहणं हा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि छोट्या माशांना मोठे मासे खातात, मोठ्या माशांना आणखी मोठे मासे खातात, आणखी मोठे मासे, ही अन्न साखळी आपल्याला माहिती आहे। ते झुंडीने राहणारे छोटे मासे असतात, यांना खायला त्यांच्यापेक्षा मोठा मासा आला की तो शिकारी मासा जो येतो त्याला हुल देण्यासाठी हे लोक दोन किंवा अधिक ग्रुपमध्ये विभागून दुसरीकडे सुळकी मारतात आणि त्या भक्ष्याच्या शिकाऱ्याच्या हाती काही भक्ष लागत नाही। तर हे जे ग्रुपने राहणं आहे माशांचं आणि आपल्याला ते लयदार फिरताना दिसतात, ते त्यांच्या समूहाने राहणं आणि समूहात राहून आपलं स्वतःचं रक्षण करणं यासाठी ती गंमत आहे किंवा ते अशा प्रकारे राहतात। मासे उलट्या प्रवाहात उलट्या दिशेने पोहतात। बरेचसे मासे आहेत ना, ते प्रवाहाच्या उलट्या दिशेला पोहतात आणि जिथे उगम आहे, प्रवाहाचा उगम आहे, म्हणजे नदीचा उगम असेल, ओढ्याचा उगम असेल किंवा मोठ्या कुठल्याही मोठ्या जलसाठ्याचा जिथे उगम आहे तिथे जाऊन मासे अंडी घालतात। म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध, किती प्रवाहाचा वेग असू दे, ते विरुद्ध दिश पोहत जात असतानाच रस्त्यातच प्रवासातच समागम करतात। समागम करून ते उगमाजवळ अंडी घालतात आणि मग पाऊस सुरू झाला की पहिल्या पावसात किंवा पावसाळ्यात बरोबर जे पाणी प्रवाहाचं पुन्हा जलसाठ्यात येतं, नदीत येतं किंवा ओढ्यात येतं किंवा जलसाठ्यात येतं, त्याबरोबर ही लोक तिथे येतात। ही माशांच्या हा उलटा प्रवास किंवा स्थलांतर हे पक्ष्यांसारखंच अतिशय अद्भुत आहे बरं का। म्हणजे अटलांटिक महासागरामधले मासे उलटे पोहत पोहत प्रशांतमधून ते आपल्या हिंदी महासागरात येतात, हिंदी महासागरातून ते जाऊन खाली भारताला वळसा मारून किंवा खालच्या समुद्रातून ते बंगालच्या उपसागरात येतात। बंगालच्या उपसागराला आपल्या कृष्णा किंवा गोदावरी अशा नद्या येऊन मिळतात। या नद्या जिथे येऊन मिळतात तिथून ते उलटे पोहत पोहत या नद्यांच्या उगमाजवळ येतात। हे प्रशांत महासागरातले किंवा अटलांटिक महासागरातले मासे कुठे सापडतात, तर आपल्या गडचिरोली जिल्हा किंवा भंडारा जिल्ह्यामध्ये जे मोठे मोठे तलाव आहेत, ज्या तलावांचं पाणी पाऊस पडल्यानंतर हे पुन्हा वैनगंगेला मिळतं आणि वैनगंगेतून ते गोदावरीला मिळतं, अशा ठिकाणी येऊन हे मासे अंडी घालतात। त्यांना पिल्लं झाली की ही मासे आणि ते पिल्लं परत पोहत जाऊन हे पॅसिफिक किंवा अटलांटिक महासागरात जातात। इतक्या मोठ्या प्रमाणात ही विरुद्ध दिशेने प्रवास करतात। उड्या मारणारे मासे सुद्धा तुम्ही पाहिले असतील, म्हणजे डिस्कवरी किंवा वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये मासे प्रवाहाच्या विरुद्ध उड्या मारतात। समुद्रातले मासे सुद्धा उंच उंच उड्या मारतात। डॉल्फिन सुद्धा आपण उड्या मारताना बघतो। डॉल्फिन सारखेच इतर काही मासे असतात, ते सुद्धा उड्या मारतात। आपल्या ओढ्या नाल्यातले किंवा नदीतले मासे सुद्धा फार ताकदीने पाण्याच्या बाहेर उड्या मारतात। धबधबा असेल किंवा जिथून पाणी वरून खाली पडतंय अशा ठिकाणी सुद्धा मासे उलटे उड्या मारून उलटे त्या धबधब्याच्या उगमाकडे किंवा त्या दिशेला जातात. म्हणजे मासे नुसतं उलट प्रवाहाच्या उलट प्रवास करण्याची त्यांची ताकद असते असं नाही, किंवा ॲबिलिटी म्हणूया किंवा त्यांची टेंडन्सी असते असं नाही, तर उंचावर उड्या मारण्यासुद्धा त्यांची ॲबिलिटी आणि टेंडन्सी असते. एवढंच काय, जमिनीवर उड्या मारत जाणारा मासा आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, जल की मछली जल बिन प्यासी, म्हणजे पाण्याच्या बाहेर मासा काढला तर तो तडफडतो, त्याला तो जगू शकत नाही आणि पाण्यातल्या ऑक्सिजन शिवाय त्याला बाहेरचा ऑक्सिजन घेता येत नाही. परंतु बिलोनी नावाचा मासा आहे, तो साधारण मनगटा एवढा रुंद असतो, मनगटा एवढा जाड असतो आणि आपला पंजा एवढा रुंद असतो. हा जो मासा आहे हा मासा जमिनीवर उड्या मारत जातो. तो ज्या जलाशयात असतो त्याच्या जवळचा जलाशय त्याला सेन्स होतो. ही पण निसर्गाची रचना आहे, माहीत नाही कसं आहे, पण त्याला जवळपास, समजा तो तलावात असेल तर जवळ वाहणारी नदी त्याला सेन्स होते. तो त्या तलावातनं रात्री उड्या मारत मारत त्या नदीमध्ये नदीपर्यंत पोहोचतो. हा रात्रीच प्रवास करतो बरं का, दिवसा समजा प्रवास करताना थांबावं लागलं अशावेळी तो कुठेतरी झाडाझुडपात किंवा अंधार सावलीच्या ठिकाणी लपून घेतो आणि परत रात्र झाली की प्रवास करायला लागतो. एवढ्या काळामध्ये, म्हणजे बेडकासारख्याच उड्या मारत तो जातो, एवढ्या काळामध्ये त्याला ऑक्सिजन, हवेतला ऑक्सिजन शोषून घेता येतो किंवा श्वसन करता येतं. हेही निसर्गाचं वैशिष्ट्य आहे, जमिनीवर उड्या मारत जाणारा बिलोनी मासा. मासे घरटं बांधतात. मरहळ नावाचा मासा हा घरटं बांधतो रेग्युलर, म्हणजे जिथं पानगवत आहे, पानगवताच्या खूप दाटी झालेली आहे अशा ठिकाणी किनाऱ्याजवळ, तलावाच्या जलसाठ्याच्या किंवा नदीच्या किनाऱ्याजवळ जिथं पाणी बऱ्यापैकी स्थिर आहे अशा ठिकाणी ते घरटं बांधतात. बरेच आदिवासींना ह्या गोष्टीची माहिती आहे, मासेमाऱ्यांना माहिती आहे, मरळ नावाचा मासा. आणि हे लोक त्याला, त्या माशाच्या घरट्याला गोदा असं म्हणतात, गोदा, माशाचा गोदा. तर मासे घरटं बांधतात. सँडफिश नावाचे मासे बरं का, म्हणजे त्यांचं नाव मुद्दाम सँडफिश दिलं, ते का, तर समुद्राच्या तळाशी वाळू असते, त्या वाळूमध्ये जाऊन हे मासे लपतात. दोन गोष्टींसाठी लपतात, त्यांची शिकार होऊ नये म्हणून ते लपतात. आणि लपताना ते एकतर वाळू खाली घुसतात आणि फक्त तोंड किंवा त्यांना जे थोडीशी स्किन उघडी ठेवतात. किंवा निसर्गामध्ये अशी ही रचना आहे की त्या माशांना आपोआप त्या तिथे जी वाळू आहे त्या वाळूचं रंगरूप त्यांना मिळतं. म्हणजे ते दिसताना तिथे जर त्या वाळूवर बसले तर तिथं वाळू आहे का मासा आहे हे इतरांना कळू नये. ते याच्यासाठी की ते इतरांचं भक्ष्य होऊ नये, किंवा तिथं आल्यानंतर वाळू लपल्यानंतर इतर मासे किंवा इतर त्यांना ज्यांना खायचं आहे त्यांना लक्षात येऊ नये की हा मासा इथं बसलेला आहे. तर असे सँडफिश हे असा सुद्धा एक प्रकार आहे. डॅम सेल्फिश नावाचा मासा आहे. डॅम सेल्फिश नावच, डॅम सेल्फिश हा मासा शेती करतो बरं का. हा समुद्राच्या तळाशी असलेले जे कोरल रिफ आहे, कोरल्स प्रवाळ जी असतात त्या प्रवाळांच्या आजूबाजूला तो काही विशिष्ट शेवाळांची शेती करतो. शेवाळ आणून टाकतो आणि त्याची शेती करतो, त्या शेतीचं राखण करतो आणि त्या शेतामध्ये जर कोणी आलं तर त्याला हुसकून लावण्याचं काम सुद्धा तो करतो. डॅम सेल्फिश मासा हा अल्गीची किंवा शेवाळाची शेती करणारा मासा आहे. आता समुद्रामध्ये, समुद्राची खोली जी आहे ती काही किलोमीटरमध्ये असते. काही विशिष्ट अंतरावर गेल्यावर, खोलीवर गेल्यावर सूर्यप्रकाश तिथं पोहोचू शकत नाही, त्यामुळे तिथल्या जलचरांना काही दिसत नाही. त्याही लेवलच्या किंवा त्याच्या खाली सुद्धा अनेक जलचर आहेत. समुद्राच्या पोटामध्ये इतक्या अफाट प्रकारचे जलचर आहेत. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही जस्ट इमेजेस, गुगल इमेजेसमध्ये जा आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्स इन सी किंवा ॲक्वॅटिक लाईफ इन सी, मी तुम्हाला सांगतो इतके चमत्कारिक, इतके अफाट सुंदर, इतके वैशिष्ट्यपूर्ण प्राणी तुम्हाला त्यामध्ये मिळतील, पाहायला मिळतील, की ही एक अनोखी दुनिया आहे, ही अविश्वसनीय दुनिया आहे. इतके छान प्रकारचे जलचर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर सूर्यप्रकाश जिथं पोहोचत नाही अशा ठिकाणी सुद्धा खाली जलचर आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, परंतु त्यांना डोळे नाहीत, कारण डोळे असून उपयोग नाही. अशावेळी त्यांना काय आहे तर टेंटॅकल्स, ऑक्टोपलचे टेंटॅकल्स असतात ना, हे तसे टेंटॅकल्स, हे त्यांना जाडजाड मिशा म्हणूया किंवा मांसल मिशा असं म्हणूया आपण, असे टेंटॅकल्स असतात आणि त्या सेन्स करून मग ते त्यांचं भक्ष्य ग्रहण करतात किंवा भक्ष्य सेन्स करतात किंवा त्यांचा प्रवास जो आहे तो टेंटॅकलच्या साह्याने होतो. तरी काही जलचर असे आहेत की त्यांच्या नाकावर किंवा शरीरावर एक अँटेना आहे आणि अँटेनाला बारीक चमकणारा दिवा आहे, म्हणजे ते त्या चमकणाऱ्या जसं काजवे स्वतःहून चमकतात फ्लोरोसंट बुरशी असतात, तसंच ह्या प्राण्यांच्या वर असे सेल्फ फ्लोरोसंट मटेरियल असतं की ज्यामुळे त्यांना ते प्रवास करू शकतात किंवा दिसू शकतात. म्हणजे असंही ते निसर्गाने त्यांची व्यवस्था करून दिली आहे. काही जलचर जे ज्यांना जबडा आहे, टेंटॅकल्स नाही तर जबडा आहे, ते जबडा उघडं ठेवूनच फिरतात. हे काही मासे पण आहेत त्याच्यामध्ये, ते जबडा उघडं ठेवूनच फिरतात. त्या जबड्यात काही आलं तर पटकन खाऊन टाकतात, त्यांना दिसत नसतं काही, परंतु भक्ष्य मात्र ह्या पद्धतीने त्यांना मिळत राहतात. तर समुद्राच्या खाली सूर्यप्रकाश नसलेल्या ठिकाणी असलेले जे काही आहेत, सेल्फ फ्लोरोसंट लाईफ पण तिथे आहे. काजव्यांसारखे इतर जलचरांना स्वतःचा प्रकाश आहे असे जलचर तिथे फिरत असतात. बा समुद्रावरच आठवण झाली, समुद्राच्या ची इकोसिस्टीम कशी असते माहिती, इंटरेस्टिंग असते. समुद्रावर जीवन फार वेगवेगळे, वाळूतलं लाईफ वेगळं आहे, तिथली इकोसिस्टीम वेगळी आहे. खाडीतली म्हणजे जिथे समुद्राचं पाणी आणि नदीचं पाणी, खार गोड पाणी एकत्र होतं, तिथली इकोसिस्टीम वेगळी आहे. आणि समुद्राच्या जस्ट वरच्या सरफेसमधली म्हणजे हवेला लागून असलेला जो भाग आहे, तिथली इकोसिस्टीम वेगळी आणि खोल समुद्रातली इकोसिस्टीम आणि समुद्राच्या तळातली इकोसिस्टीम, ह्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. तर त्यातला वाळूतल्या एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. वाळूमध्ये तुम्ही समुद्र किनारी कधी गेलात तर आपल्याला वाळू दिसते आणि वाळूच्या बाजूला वाळूचे चेंडू दिसतात, बारीक बारीक चेंडू सुद्धा दिसतात, म्हणजे ते आपल्याला डिफरन्शिएट करता येतात हे वाळूचं कुणीतरी लाडू बांधलेत म्हणून. हे लाडू काय असतात तर त्या तिथे खाली त्या वाळूमध्ये असलेले जे खेकडे आहेत, ते खेकडे या वाळूतले किडे खाताना, वाळू पण त्याच्याबरोबर जाते, ते किडे गिळून घेतात आणि ती वाळू तोंडाच्या बाहेर लाडूच्या स्वरूपात टाकतात. त्याच्यामुळे त्या बिळांजवळ, खेकड्यांच्या छोट्या छोट्या बिळांजवळ आपल्याला वाळूचे लाडू तिथे दिसतात. ही एक तिथली गंमत आहे. इथं मगर जी आहे, पाण्यातली मगर जी आहे, ती मगर अंडी घालण्याचं तिचं एक वैशिष्ट्य आहे. पावसाचा आणि मगरीच्या अंडी घालण्याचा खूप जवळचा संबंध आहे, कारण तिला तो सेन्स निसर्गाने दिलेला आहे याचं निरीक्षण लोकांनी केलंय आणि ते नमूद करून ठेवलंय. काय आहे तर मगरीने अंडी घातल्यानंतर बरोबर 120 दिवसांनी धोधो पाऊस येतो. म्हणजे मगरीला हे लक्षात येतं की आत्ता आपण आज अंडी घातलं की 120 दिवसांनी पाऊस येईल, म्हणून ती अंडी तिथं पुरून ठेवते. आणि असं घडतंच की ज्या दिवशी पहिला धोधो पाऊस पडत असतो त्या दिवशी त्या अंड्यातून अंडी फुटून पिलं बाहेर पडून त्या धोधो पावसात वाहणाऱ्या पाण्यातूनच ते जवळच्या जलाशयामध्ये प्रवेश करतात. यावरून आता माणसाने हे अनुभव घेतलेला आहे की मगरीची अंडी कधी घेतली हे पाहिलं की त्यानंतर पहिला पाऊस, धोधो पाऊस कधी येणार आहे याचा आडाखा, निश्चित तारीख आपण सांगू शकतो असं हे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, चला हा भाग एक आपण संपूया आणि याच्या इतकाच मनोरंजन आणि माहितीसाठी तुम्हाला दुसरा भाग मी ऐकवतो, तो मुळीच चुकू नका.